आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवे आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पश्चिम बंगालमध्ये आज पंतप्रधानांच्या प्रचारसभांचा धडाका। महाराष्ट्रासह 9 राज्य एका केंद्रशासित प्रदेशातल्या 96 मतदारसंघात चौथ्या टप्प्यात उद्या मतदान। उत्तराखंडमधील प्रसिद्ध बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे खुले। ब्राझीलमध्ये वादळ मुसळधार पावसामुळे 120 अधिक मृत्यू तर 85,000 घरांना पुराचा फटका। येत्या 4-5 दिवसात आंध्र प्रदेश तेलंगणसह विविध राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा तर महाराष्ट्रात वादळी वारे आणि विजांसह पाऊस पडण्याचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज। आता सविस्तर बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेच्या पुढच्या टप्प्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी आज पश्चिम बंगालमध्ये विविध सभा घेणार आहेत। त्यांचं काल कोलकात्यात आगमन झालं। आज उत्तर 24 परगणा जिल्ह्यात जगद्दल इथं मोदी सभेला संबोधित करणार आहेत। त्यानंतर हावडामधील पांचला तसंच हुगळीमधील चिंशुरा आणि परशुरा इथं आयोजित केलेल्या जाणाऱ्या सभांना ते संबोधित करणार आहेत। लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात एकंदर 65.68% मतदान झाल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे। पुरुष मतदारांपैकी 66.89% मतदारांनी तर महिला मतदारांपैकी 64.41% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याची सुधारित आकडेवारी निवडणूक आयोगानं जाहीर केली आहे। आसाममधील सर्वाधिक म्हणजे 85.34% महिला मतदारांनी आपला हक्क बजावला तर पश्चिम बंगालमध्ये हे प्रमाण 83% इतकं होतं। उत्तर प्रदेशात मात्र सर्वात कमी म्हणजे 56% महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे। लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातला प्रचार काल संपला। यानिमित्तानं ठिकठिकाणी प्रचारसभा रोड शोचं आयोजन करण्यात आलं होतं। या टप्प्यात 9 राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या 96 मतदारसंघांमध्ये उद्या मतदान होणार आहे। आंध्र प्रदेशमध्ये एकाच टप्प्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी तर ओडिशा विधानसभेसाठीच्या पहिल्या टप्प्यासाठीचा प्रचारही काल संपला। आंध्र प्रदेशात 175 मतदारसंघांमध्ये तर ओडिशात 147 28 मतदारसंघांमध्ये उद्या मतदान होणार आहे। पंतप्रधान आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांच्या काल ओडिशात 3 तर झारखंडमध्ये एका ठिकाणी अशा 4 प्रचारसभा झाल्या। केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा यांनी तेलंगणातल्या विकाराबाद इथं तर भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी आंध्र प्रदेशातल्या तिरुपती इथं सभा घेतली। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बिहारमधल्या समस्तीपूर इथं पक्षाचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांची आंध्र प्रदेशातील कडापा मतदारसंघात तर राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांची दरभंगा इथल्या अलीनगर इथं सभा झाली। लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यातल्या पुणे शिरूर आणि मावळ या मतदारसंघांसह अहमदनगर शिर्डी नंदुरबार जळगाव रावेर जालना छत्रपती संभाजीनगर आणि बीड इथं उद्या मतदान होणार आहे। पुण्यात महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रचारसभा घेतली। देशाच्या प्रगतीसाठी आणि सुखसमृद्धीसाठी भाजपच्या मागे खंबीरपणे उभं रहा असं आवाहन गडकरी यांनी यावेळी केलं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही पुण्यात प्रचारसभा झाली। ही निवडणूक देशाचा नेता निवडण्यासाठी आहे। देश मजबूत करण्यासाठी नरेंद्र मोदी यांच्या मागे भक्कमपणे उभे रहा असं आवाहन फडणवीस यांनी केलं। शिरूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रचारसभा घेतली। लोकशाही टिकवायची असेल तर नेहरू आणि गांधींचे विचार मजबूत करायला हवेत असं पवार म्हणाले। काल पुण्यात श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ही निवडणूक लोकशाही वाचवण्यासाठी आहे असं काँग्रेस नेते अभिषेक मनु संघवी म्हणाले। सरकार स्थापनेसाठी 272 इतकं संख्याबळ आवश्यक असताना त्यांना 400 पार कशासाठी हवे आहेत असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। काँग्रेसच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं अनुसूचित जाती जमातींच्या कल्याणासाठीचे कायदे तसंच आदिवासी समाजासाठीचा वनहक्क कायदा केला असं काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी नंदुरबारमध्ये झालेल्या सभेत म्हणाल्या। हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण विविध भारतीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। उत्तराखंडमध्ये चमोली जिल्ह्यातल्या प्रसिद्ध बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे आज पहाटे उघडण्यात आले। भाविकांनी मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती। संपूर्ण मंदिराला झेंडूच्या फुलांची मोठी सजावट करण्यात आली आहे. भाविकांना दर्शन योग्य पद्धतीने घेता यावं यासाठी प्रशासनानं जय्यत तयारी केली आहे. बद्रीनाथचे दरवाजे खुले झाल्यामुळे चारही धामांमध्ये आता भाविकांना दर्शन घेता येणार आहे. केदारनाथ, यमुनोत्री आणि गंगोत्री या मंदिरांचे दरवाजे शुक्रवारीच उघडण्यात आले. ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी इथं मेफेड्रोन हा अंमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी दोन कथित तस्करांना पोलिसांनी अटक केली आहे. या मेफेड्रोनची किंमत अंदाजे 8 लाखांहून अधिक आहे. मोहम्मद सुदेश अबू साहेब अन्सारी आणि विकास दिनेश गुप्ता अशी अटक केलेल्यांची नावं आहेत. मणिपूरमध्ये अनेक महिन्यांनंतर काल कोरोना संसर्ग झालेल्या एका रुग्णाची नोंद झाली. एका 66 वर्षांच्या महिलेला संसर्ग झाला असून इम्फाळमधील जवाहरलाल नेहरू वैद्यकीय विज्ञान संस्थेत तिला उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. छातीत दुखत असल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यादरम्यान केलेल्या चाचण्यांमधून कोरोनाचं निदान झालं. मात्र काळजीचं कोणतंही कारण नसून उपचारासाठी रुग्णालय सज्ज असल्याचं रुग्णालयानं म्हटलं आहे. भारतीय कुस्तीपटू अमन शेरावत पॅरिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरलेला तो पहिलाच पुरुष मल्ल आहे. तुर्कीमधील इस्तंबूल इथं काल झालेल्या जागतिक कुस्ती ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत पुरुषांच्या 57 किलो फ्री स्टाईल गटात अमन पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला. यापूर्वीच्या सर्व पात्र जागा भारतीय महिला कुस्तीपटूंनी मिळवल्या आहेत. थायलंडमधील पटाया इथं झालेल्या दिव्यांगांच्या भारत्तोलन विश्वचषक स्पर्धेत भारताच्या सकीना खातून हिनं 2 कांस्यपदक पटकावली. तिनं महिलांच्या 55 किलो स्पर्धेत 93 किलो वजन उचलून सर्वोत्कृष्ट लिफ्ट आणि एकूण लिफ्ट प्रकारात ही पदकं मिळवली. महिलांच्या 67 किलो वजनी गटात कस्तुरी राजमणी हिनं 105 किलो वजन उचलून कांस्यपदक मिळवलं. या स्पर्धेत पुरुषांच्या 65 किलो वजनी गटात भारताच्या अशोक मलिकनं 197 किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावलं. तर पुरुषांच्या 49 किलो गटात परमजित सिंगनं 162 किलो वजन उचलून रौप्य पदक मिळवलं. भारताच्या साहिल सिलवाल आणि विक्रांत मलिक यांनी स्लोवेनियामधील क्रंज इथं झालेल्या पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदकं पटकावली. साहिलनं 77.81 मीटर तर विक्रांतनं 75.28 मीटर अंतर नोंदवलं. भालाफेकीतील 89.94 मीटरचा राष्ट्रीय विक्रम नीरज चोप्राच्या नावावर आहे. ओडिशातल्या भुवनेश्वर इथं आजपासून राष्ट्रीय महासंघ वरिष्ठ अॅथलेटिक स्पर्धा सुरू होत आहे. या स्पर्धेत भालाफेकपटू नीरज चोप्रा आज आपल्या कामगिरीचं दर्शन घडवणार आहे. जेस्विन ऑल्ड्रीन, तेजिंदर पालसिंग तूर, अमोद जेकब, मोहम्मद अजमल हे खेळाडूही या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. ब्राझीलमध्ये झालेल्या वादळ आणि मुसळधार पावसामुळे 120 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून 756 लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे तर 141 लोक बेपत्ता आहेत. पुराचा फटका बसल्यामुळे 85,000 अधिक घरं उद्ध्वस्त झाली असून 71,000 अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं असल्याचं सूत्रांनी सांगितलं. पुरामुळे वीज आणि जलशुद्धीकरण केंद्रांचंही नुकसान झालं आहे. परिणामी नागरिकांना पिण्याचं पाणी आणि वीज मिळत नाहीये. पावसाची तीव्रता आजही राहणार असून गुआ इबा नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यानं या नदीवरील 5 धरणं फुटण्याचा धोका अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे. आंध्र प्रदेश, तेलंगण, ओडिशा, तामिळनाडू, कर्नाटकात विविध ठिकाणी येत्या 2-3 दिवसात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, झारखंड, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये वादळी वारं आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रात काल अनेक जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले इथं ढगफुटी सदृश पाऊस झाला. आजही अनेक ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे देशातल्या अनेक भागांमध्ये असलेली उष्णतेची लाट कमी झाली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पश्चिम बंगालमध्ये आज पंतप्रधानांच्या प्रचारसभांचा धडाका. महाराष्ट्रासह 9 राज्य एका केंद्रशासित प्रदेशातल्या 96 मतदारसंघात 4थ्या टप्प्यात उद्या मतदान. उत्तराखंडमधील प्रसिद्ध बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे खुले. ब्राझीलमध्ये वादळ मुसळधार पावसामुळे 120 हून अधिक मृत्यू तर 85,000 घरांना पुराचा फटका. येत्या 4-5 दिवसात आंध्र प्रदेश, तेलंगणसह विविध राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा तर महाराष्ट्रात वादळी वारे आणि विजांसह पाऊस पडण्याचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.